मुंशी प्रेमचंद यांच्या ईदगाह या गोष्टीवर आधारित नाटक जत्रा. लेखिका रोहिणी अभ्यंकर. शुभ कार्याचा प्रारंभाला, शुभ कार्याचा प्रारंभाला नमन गणपतीला गजानना. सुयश द्यावे सकला सकला गजानना. सुयश द्यावे सकला सकला. तुझी रंगली प्रभु आरती, तुझ्या कृपेने कार्य साधिती. तुझी रंगली प्रभु आरती, तुझ्या कृपेने कार्य साधती. बुद्धी देव तू मंगलमूर्ती, बुद्धी देव तू मंगलमूर्ती. महागणपती वंदन त्याला, महागणपती वंदन त्याला गजानना. सुयश द्यावे सकला सकला गजानना. सुयश द्यावे सकला. ऐका हो तुम्ही ऐका, ऐका हो तुम्ही ऐका, ऐका हो तुम्ही ऐका. रोहिणी प्रेमचंद गोष्ट सांगती मानवतेची वात्सल्याची. बालमनाच्या सखोलतेची प्रौढत्वाच्या साफल्याची. ऐका हो तुम्ही ऐका. गोष्ट असे ही सौजन्याची परस्परांच्या भावुकतेची. आजीची अन बालमधूची प्रतिकूलतेतील अनुकूलतेची. ऐका हो तुम्ही ऐका, ऐका हो तुम्ही ऐका, ऐका हो तुम्ही ऐका. आजी सांगना पुन्हा एकदा, होते कसे ग आईनी बाबा. आजी सांगना पुन्हा एकदा, होते कसे ग आईनी बाबा. अरे कितीदा विचारशील, आत्ताच तर सांगितलं ना. आजी सांगना पुन्हा एकदाच, होते कसे ग आईनी बाबा. बर आता एकदाच हो, पुन्हा हट्ट नाही करायचा. ऐक सोनुल्या गोष्ट सांगते आई आणि वडिलांची. आठवणीची छोटीच पुंजी आता आपुल्या वाट्याची. माय तुझी ती मोठ्या घरची सालस सुंदर प्रेमाची. वडिलांची हसरीशी मूर्ती खाणच दुर्मिळ गुणांची. निज बाळावर वृष्टी करीती परोपरीने प्रेमाची. अशी माणसे विरळी असती लाडकीच ती देवाची. ओटीत माझ्या घालून मोती घाई डोळे मिटण्याची. सुकली फांदी छाया करीते थट्टा सारी नियतीची. सुकली फांदी छाया करीते थट्टा सारी नियतीची. हे काय ग आजी, नेहमीसारखी गोष्ट नाही सांगितलीस. आम्ही नाही जा. आजी आजी सुमी सांगते येणार जत्रा गावी, आजी आजी सुमी सांगते येणार जत्रा गावी, खूप खाऊ अन फुगे फटाके चंगळ मंगळ व्हावी। आजी मी जाऊ का?
नको रे सोन्या।
येतील सारी मुले मिळूनी बोलावण्या मजला, तू देशील ते पैसे नेन हट्ट कधी मी केला।
आजी मी जाऊ का?
नको रे राजा। एकदाच तू पाठव नाग, कधी दिला का त्रास मी सांग। एकदाच तू पाठव नाग, कधी दिला का त्रास मी सांग, लवकर येईन सारे ऐकीन, एकदाच तू पाठव नाग।
आजी मी जाऊ का?
नको रे बंड्या। तू पण चल मग, तू पण चल मग, येईल मज्जा, बोरे चिंचा पाडू फज्जा। रोज रोज देवाला जाऊन कंटाळा ग आला, आजी मी जाऊ का?
नको रे बंड्या।
आजी मी जाऊ का? आजी मी जाऊ का?
बर बर जा, पण जपून परत यायचं। मोठ्या मोठ्यांच्या मुलांची बरोबरी नाही हो करायची।
माझी आजी। पुंजी माझ्या गाठीला रुपये अवघे पाच, पुंजी माझ्या गाठीला रुपये अवघे पाच, दीपावलीचा सण ये दारी नियती करीते नाच, बाळासाठी जपून ठेविते भावा त्यासीन त्रास, नलगो देवा बाळा माझ्या गरिबीची ह्या आच, गरिबीची ह्या आच। दिवस उगवला हा जत्रेचा, दिवस उगवला हा जत्रेचा, घाई गडबड करावयाचा, धुम धुम चिकी धुम, धुम धुम चिकी धुम, मुले निघाली जोशात। सुमी आपुली परकर पोर, वडील तिचे गावातील थोर, सुमी आपुली पाटील पोर, वडील तिचे गावातील थोर, मिरवत आली परकर घेर, छम छम तक धम, छम छम तक धम, मुले चालली जोशात। बाबू आला टोपी मिरवित, हासत नाचत गिरट्या घालित, बाबू आला टोपी मिरवित, हासत नाचत गिरट्या घालित, सावकारीचा छोटा वारिस, धमक धमक धम, धमक धमक धम, मुले चालली जोशात। सोट्या अपुला मुकादमाचा, बालिश बाळणा मजे मजेचा, सोट्या अपुला मुकादमाचा, बालिश बाळणा मजे मजेचा, बाप करारी राकट याचा, हडे लहप हप, हडे लहप हप, मुले धावती जोशात। मधुही निघाला उत्साहानी, पाचच रुपये हाती घेऊनी, मधुही निघाला उत्साहानी, पाचच रुपये हाती घेऊनी, आजी सांगे जा पण जपुनी, कलबल 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 कलबल, मुले निघाली जोशात। दिवस उगवला हा जत्रेचा, घाई गडबड करावयाचा, धुम धुम चिकी धुम, धुम धुम चिकी धुम, सर्व निघाले जोशात। चला पाहुया चला, चला पाहुया चला, जत्रा भरली हो गावाशी, चला पाहुया चला, गर्दी झाली हो वेशीशी, चला पाहुया चला, ठेले बसले हो मांडवाशी, चला पाहुया चला, पताका आकाशी आकाशी, चला पाहुया चला, चंगळ खाऊची खाऊची, चला पाहुया चला, गम्मत पोरांची पोरांची, चला पाहुया चला, जत्रा भरली हो गावाशी, चला पाहुया चला। मिया कपड्यांचा टोप्यांचा व्यापारी हो, ताई या हो भाऊ या हो, तुम्हा काय देऊ हो, मी या कपड्यांचा टोप्यांचा व्यापारी हो, ताई या हो भाऊ या हो तुम्हा काय देऊ हो। तुम्हा सांगतो ऐका टोप्या घालून बघा, तुम्हा सांगतो ऐका टोप्या घालून बघा, टोप्या मिरवून दाखवाल हो, टोप्या मिरवून दाखवाल हो। मिया कपड्यांचा टोप्यांचा व्यापारी हो, ताई या हो भाऊ या हो तुम्हा काय देऊ हो। तुम्हा सांगतो ऐका फेटा बांधून बघा, तुम्हा सांगतो ऐका फेटा बांधून बघा, तुम्ही सरदार दिसणार हो, तुम्ही सरदार दिसणार हो। मिया कपड्यांचा टोप्यांचा व्यापारी हो, ताई या हो भाऊ या हो तुम्हा काय देऊ हो। तुम्हा सांगतो ऐका साडी घेऊन जावा, तुम्हा सांगतो ऐका साडी घेऊन जावा, तुम्ही लाखात दिसणार हो, ताई लाखात दिसणार हो। मिया कपड्यांचा टोप्यांचा व्यापारी हो, ताई या हो भाऊ या हो तुम्हा काय देऊ हो। मिया कपड्यांचा साड्यांचा व्यापारी हो, ताई या हो भाऊ या हो तुम्हा काय देऊ हो।
या छोटे शेठ काय दाखवू बोला? ती सैनिकाची टोपी केवढ्याला? तुम्ही घेऊन जा की पैसे मोठ्या शेठींकडून घेऊ। द्या बघू। आहा
बाळ बुडे विचारात, पुंजी आजीची हातात। बाळ बुडे विचारात, पुंजी आजीची हातात। वस्तू नसे ही खास, रुपये अवघे पास। वस्तू नसे ही खास, रुपये अवघे पास। चला पाहुया चला जत्रा भरली हो गावाशी, चला पाहुया चला जत्रा भरली हो गावाशी। या रे मुलांनो या रे मुलींनो छोटे मोठे या, या रे मुलांनो या ग मुलींनो छोटे मोठे या। खेळ आणला तुमच्यासाठी लवकर घेऊन जा, फुगे भिंगऱ्या चेंडू आणले हत्ती घोडसभा। पतंगास या दोर लावता सरसर जाईन भा। या रे मुलांनो या ग मुलींनो छोटे मोठे या, खेळ आणला तुमच्यासाठी लवकर घेऊन जा। परदेशातील उंच मनोरे न्यूयॉर्क लंडन या, माय देशीचे ताज कुतुब ही स्पर्धा करीती पहा। या रे मुलांनो या ग मुलींनो छोटे मोठे या, खेळ आणला तुमच्यासाठी लवकर घेऊन जा।
ती पोलिसची शिट्टी केवढ्याला? फक्त 2 रुपये। द्या की मग।
बाळ बुडे विचारात, पुंजी आजीची हातात। बाळ बुडे विचारात, पुंजी आजीची हातात। वस्तू नसे ही खास, रुपये अवघे पाच, वस्तू नसे ही खास, रुपये अवघे पाच। चला पाहुया चला, जत्रा भरली हो गावाशी, चला पाहुया चला, गर्दी झाली हो वेशीशी, चला पाहुया चला। या बाईया छोट्या छोट्या बाहुल्या माझ्या घेऊन जा, गोड कितीया गोड कितीया, टका मक्का चोही कडे पाहती बघा। या बाईया छोट्या छोट्या बाहुल्या माझ्या घेऊन जा, घर या ना द्या घरी या ना न्या, मनामध्ये घर याही करतील पहा। या बाईया छोट्या छोट्या बाहुल्या माझ्या घेऊन जा।
ती लाल बाहुली देता का जरा? हो ताई घ्या की, अगदी तुमच्यासारखीच आहे बघा, फक्त 5 रुपये।
बाळ बुडे विचारात, पुंजी आजीची हातात। बाळ बुडे विचारात, पुंजी आजीची हातात। वस्तू नसे ही खास, रुपये अवघे पाच। वस्तू नसे ही खास, रुपये अवघे पाच। चला पाहुया चला, जत्रा भरली हो गावाशी, चला पाहुया चला, जत्रा भरली हो गावाशी। हो जी हो, या हो सारे या हो, मन रमवा हो, मज्जा सगळी पाहून घ्या। साऱ्यानो या सिनेमा बघा, मज्जा सगळी पाहून घ्या। साऱ्यानो या सिनेमा बघा। या हो सारे या हो, 2 रुपये द्या हो, अमिताभ रेखा नाचती बघा। साऱ्यानो या सिनेमा बघा, अमिताभ रेखा नाचती बघा। साऱ्यानो या सिनेमा बघा। बाळ बुडे विचारात, पुंजी आजीची हातात। बाळ बुडे विचारात, पुंजी आजीची हातात। रुपये अवघे पाच, वस्तू नसे ही खास, रुपये अवघे पाच। चला पाहुया चला, जत्रा भरली हो गावाशी, चला पाहुया चला, जत्रा भरली हो गावाशी, चला पाहुया चला।
ए मधु, तू पण काहीतरी घे ना, आम्ही बघ किती मज्जा मज्जा करतोय ते। अहो ताई या या, अहो ताई या या या, तवा घ्या, झारा घ्या, कढई घ्यावा, तपेली घ्या, लोखंडाची पितळ्याची, या ताई, अहोराव या या, वहिनींसाठी घेऊन जा, बघा लई खुश होणार। चमचा घ्यावा, चिमटा घ्या, डाव टोपवा, कुंडे घ्या, या ताई बिगी बिगी या या।
तो चिमटा केवढ्याला दिला?
आई बाबा कुठे रे बाबा तुझे, जा जा त्यांना घेऊन या।
पण सांगा ना, केवढ्याला दिला चिमटा?
8 रुपये।
8 रुपये? वस्तू दिसली खास, रुपये जरी हे पाच। वस्तू दिसली खास, वस्तू दिसली खास, वस्तू दिसली खास।
जा बाबा मोठ्या माणसाला घेऊन ये।
मला माझ्या आजीसाठी हवाय, तिचे स्वयंपाक करताना हात भासतात।
5 रुपयाला देता का बोला?
बर बर, जा जा घेऊन जावा। हम्म। जत्रा संपली हो गावाशी, चला पाहुया चला, सारी निघाली हो घराशी, चला पाहुया चला, जत्रा संपली हो गावाशी, चला जाऊया घरा, जत्रा संपली हो गावाशी। ए मधु, तू काय घेतलं दाखव?
सैनिकाची टोपी माझी घालीन ऐटीत, बंदूक घेऊन युद्ध जिंकुनी येईन थाटात।
दाखव गिरी मधु, तू काय घेतलंस? माझी बघ टोपी किती छान। ए मधु दाखव ना, माझी बघ शिट्टी, पोलीस मीहा मारीन शिट्टी, फू 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 फू, पोलीस मीहा मारीन शिट्टी, मागे हटेल गर्दी मोठी, सरेल गर्दी दिसेल वर्दी, पोलीस मीहा मारीन शिट्टी।
बघ आम्ही दाखवलं की नाही, तू पण दाखव काय आणलंस ते।
माझी बघ बाहुली किती छान,
बाहुली माझी सोनूली, दिसते गोडही तान्हुली, खेळता खेळता झोपी जाते, उठता उठता खुदकन हसते।
ए दाखव ना, ए दाखव ना,
हे काय चिमटा?
चिमटा,
चिमटा माझा लोखंडाचा, आगी मधुनी तापुनी आला, बळकट ताकद घाव सोसुनी, देह कठीण बघ बनला त्याचा, चिमटा माझा लोखंडाचा, खांद्यावरती धरिता होते, बंदूक याची छान पहा, तलवारी सम फिरवून दिसते, मोठीच याची शान आहा, नाजुक साजुक मुळी नाही हा।
तुमच्या बाहुली सारखा नाही काही?
नाजुक साजुक मुळी नाही हा, करी मदतीचे आव्हान, चिमटा माझा लोखंडाचा, हनुमाना सम बलवान, हनुमाना सम बलवान।
ए मधू, मला देखी रे जरा तुझा चिमटा, तू ही शिट्टी घे एक मिनिट। ए मला पण दे ना मधू, तुला टोपी घालून बघायची।
जत्रा संपली हो गावाची, घरी निघाली बघा, सरली गर्दी हो साऱ्यांची, घरी निघाली बघा, बाळ माझा आणील घरा, नवे खेळणे घर भरा, आनंदाने करू साजरा दीप सण, बाळ माझा आणील घरा, नवे खेळणे घर भरा, आनंदाने करी साजरा दीप सण।
बघूया काय आणलंय ते। अरे दाखव,
फुगा?
नाही।
मग
चेंडू की काय?
नाही।
मग रे काय, टोपी?
नाही।
मग काय बर,
शिट्टी?
नाही। मग दाखव बघू काय आणलंस ते।
अरे हा चिमटा!
अरे देवा, अरे एवढे पै पै करून ना पैसे साठवले मी, तुला खेळणं ना आणणार होतास, वाचून दिले तुला खेळणं आणायला, आणि आता काय करू या मुलाचं? देवा देवा देवा, कसा हा मुलगा!
आजी, आजी स्वयंपाक करताना तुझे हात भासतात ना, म्हणून आणला ग।
काय काय म्हणालास?
अरे माझे हात भासतात म्हणून?
माझे हात भासतात म्हणून तू आणलास हा चिमटा?
आज आपली मोठी आजी, आज छोटी मुलगी झाली आहे, आणि छोटा मधू मोठा होऊन तिचं सांत्वन करतोय बघा।
झाली जीवनाच्या सांज काळी देवा तुझी कृपा माझ्या बाळा तुम्ही जपा असा गुणी माझा बाळ कसा माया जीवा लावी देवा तुझी दया राहावी झाली पूर्तता जीवनी नाही उरले मागणे फिटे डोळ्यांचे पारणे जत्रा सरली हो गावाशी चला घरी या चला जत गोष्ट संपली हो आजीची चला जाऊया घरा गोष्ट संपली आपल्या मधूची चला जाऊया घरा आता चला जाऊया घरा आता चला जाऊया घरा।